नमस्कार, मी मच्छिंद्र बोराडे. ऐकूया काही ठळक घडामोडी. डिजिटल सुरक्षेसाठी थांबा, विचार करा आणि मग कृती करा या तीन पायऱ्यांचा अवलंब करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. त्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा 115 भाग होता. आशय आणि सर्जनशीलतेमुळे मनोरंजनपर अॅनिमेशनमधली भारतीयांची कामगिरी जगभर नावाजली जाते. देशातलं गेमिंग अवकाशही झपाट्यानं विस्तारत असून भारत एक नवी क्रांती घडवण्याच्या मार्गावर असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात भूमिबंदरांचा जो विकास झाला आहे त्यामुळे शेजारी देशांमधल्या भाषा, संस्कृती आणि साहित्य यांच्यातल्या आदानप्रदानात भर पडत आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये पेट्रापोल या भारत बांगलादेश सीमेवरील पेट्रापोल या लँडपोर्टवर उभारलेल्या मैत्रीद्वार या प्रवेशद्वाराचं तसंच प्रवासी टर्मिनल इमारतीचं उद्घाटन शाह यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपापल्या उमेदवारांच्या तिसऱ्या याद्या जाहीर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कारंजा इथून नायक पटणी, हिंगणघाटमधून अतुल वांदिले, अणुशक्तीनगर इथून फहद अहमद आणि परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं गेवराई विधानसभा मतदारसंघातून विजयसिंह पंडित, फलटणमधून सचिन पाटील, निफाडमधून दिलीप बनकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं आयोजित केलेली अंशकालीन वार्ताहरांची कार्यशाळा आकाशवाणी मुंबई केंद्र इथं सुरू आहे. कार्यशाळेचं उद्घाटन पत्र सूचना विभागाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, राज्य निवडणूक आयुक्त एस चोक्कलिंगम, मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या संचालक सरस्वती कोवळेकर, मुंबई आकाशवाणीचे कार्यालय प्रमुख राजकुमार ढवळे आणि कार्यक्रम प्रमुख डॉक्टर संतोष जाधव यांच्या उपस्थितीत झालं. वार्ताहरांनी बातमीची निष्पक्षता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवावी असं आवाहन उद्घाटनपर भाषणात चोक्कलिंगम यांनी केलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.